हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:32 झाले तर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि नाशिक वर आलेलं संकट गुरुवारी होतं पाणी कट. ऍक्च्युली गुरुवारच्याला पाणी नसणार शहरामध्ये आणि त्यामुळे शुक्रवारच्या कमी दाबानं पाणी आपल्याला सहन करावं लागणार या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पूर्वीपासून होतीच, पण एकूणच आपल्या धरणातला पाणी साठा लक्षात घेता आणि एकूणच गंगापूर धरणातील पाणीसाठा मराठवाड्याला सोडण्याचा निर्णय, या दोनही गोष्टी म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या पाण्यासाठी, गंगापूर धरणातल्या पाण्याच्या पातळीसाठी अत्यंत घातक असल्याचं दिसून येत आहे. आणि मे महिन्यापर्यंत 10 फुटावर पाण्याची पातळी येऊन ठेपणार आहे हे संकट आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आणखीन एक महत्वपूर्ण विचार असा केला जातोय की बाबांनो, नाशिकमध्ये जे एक दिवस पाणी बंद होतं गुरुवारच्याला, ते आता आणखीन 2 ते 3 दिवस पाणी बंद ठेवण्यात यावं, जेणेकरून आपल्याला पाणी पुरवता येईल, पुरवून वाचवून वापरता येईल. पहिल्यांदा नाशिकवर असं काहीतरी संकट आलेलं आहे. पाण्यासाठी आपण समृद्ध होतो पूर्वीपर्यंत, पण ही गोष्ट कायम सांगितली जायची की या गोष्टीचा गर्व करू नका, पाणी जपा, पाणी व्यवस्थित वापरा, सवयी तेव्हापासून लावल्या असत्या, आता त्रास झाला नसता. नैसर्गिक संकट असल्यामुळे आपण कोणाला न दोष देऊ शकत ना कोणाबद्दल काही बोलू शकत. आता उपाय एकच आहे हातामध्ये, आता तरी डोळे उघडणं, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणणं. बघूयात कितपत आपल्या पाणी वापराच्या सवयींमध्ये बदल होतात, कितपत आपण अवेअर होतो पाणी ही संपत्ती आहे हा विचार कितपत आपण एक्सेप्ट करतो याची आता सगळ्यांनाच खरं तर प्रतीक्षा आहे. मॉर्निंग नंबर 1 मध्ये थोडाच वेळात 8:03 लेके आ रहे हैं सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.